मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिम् वत्सलम् सोऽहम् बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वाम् मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम्। ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सप्तदशापाठी अध्याय कैसे नी उठी तो संबंधु सांगो दिठी दिसे जैसा का गंगा यमुना उदक वोघ बगे वेगळीक दावी होऊनी एक पाणी पणे न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे नाना वाढिली दिवसे कळा बिंबी पैसे परी सीनाने लेवे जैसे चंद्री नाही तैसी सीनानी चारी पदे श्लोक तो श्लोकावत छेदे अध्यावो अध्याय भेदे गमे कीर परी प्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी मोतीये मिळोनी बहुवे एका वळीचा पाडू आहे परी शोभे रूप होये एकची तेथ फुला फुलसरा लेख फुला फुलसरा लेख चढे द्रुती दुजी आंगुळी न पडे श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे सात शते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देव बोलिले एक जे दुजे नाही। या ओव्या मागच्या वेळेला आपण वाचलेल्या होत्या आणि असं म्हटलं तर की हे थोडक्यात सांगणं जरा कठीणच आहे, वाचता वाचता समजेल असं नाहीये, त्यामुळे पुढच्या वेळेला बघू। ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायामध्ये गुरुस्तवन केल्यानंतर हा अठरावा अध्यायामध्ये गीता प्रासाद व्यासांनी मोठ्या कलाकारीने कशारितीने उभारलेलं आहे याचं वर्णन केलं आणि ते वर्णन झाल्यानंतर म्हणजे हा अठरावा अध्याय हा कसा कळसाध्याय आहे, ही एकाध्यायी गीताच कशी आहे असं सांगितल्यानंतर आता ते अठराव्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे त्याच्या प्रस्तावनेकडे जात आहेत। अजून पहिला श्लोक यायचाच आहे, त्यामुळे हा आता शब्द आला। आता सप्तदशापाठी म्हणजे सतरा अध्याय झाल्यानंतर अध्याय कैसेनी उठी तो संबंधू सांगो दिठी दिसे जैसा। सतरा अध्याय झाल्यानंतर हा अध्याय कसा निर्माण झाला स्वाभाविकपणाने, त्याचा संबंध स्पष्टपणे दृष्टीला दिसेल तर्काला समजेल असा सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। का गंगा यमुना उदक वोघ बगे वेगळीक दावी होऊनी एक पाणीपणे। गंगा आणि यमुना या दोन नद्या त्यांचं पाणी ओघाच्या दृष्टीने वेगळी वेगळी जरी दिसली गंगा आणि यमुना या नद्या, त्यांची वेगळी का दिसते? असं म्हणतात की यमुना ही काळी दिसते असं म्हणतात, मी पाहिलेलं नाहीये, आणि गंगा नितळ स्वच्छ दिसते. पण ज्या भूमीतून ती वाहत येते त्या भूमीचं प्रतिबिंब किंवा त्या भूमीची पारदर्शकता त्या पाण्यामुळे समजते. पाणी हे एकच असतं. ज्या भूमीमधून यमुना वाहत येते त्या भूमीमुळे तिथलं जे पाणी आहे तर ते सावळं वाटतं, काळं वाटतं, आणि ज्या भूमीमधून गंगा वाहत येते ते पाणी तसं नितळ शुभ्र वाटतं. का गंगा यमुना उदक वोघ बगे वेगळीक, आणि असं म्हणतात की जिथं त्यांचा संगम होतो तिथं ही गोष्ट फारच स्पष्ट समजते. काळी सावळी यमुना आणि गंगा या एकमेकांना मिळतात. ही वेगळी दिसते, वोघ बगे वेगळीक दावी होऊनी एक पाणीपणे. पण पाणी जसं एकच असतं दोन्ही नद्यांमधून वाहणारं, न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर. हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. अर्धनारी आणि नट ईश्वर, निम्मा देह अर्धा देह स्त्रीचा आणि अर्धा देह पुरुषाचा, हे एकाच शरीरामध्ये घडलेले अर्धनारी नटेश्वर दिसतात. त्याच्यातल्या पुरुषाचा आकार मोडलेला नसतो, स्त्रीचा आकार मोडलेला नसतो, पण दिसताना मात्र ते अर्धनारी आणि नटेश्वर असे दिसतात. नाना वाढिली दिवसे, जसं अमावस्येपासून दिवस वाढत जातात त्या वेगवेगळ्या दिवशी कळा बिंबी पैसे, एकाच बिंबावर कळा मात्र वेगळ्या वेगळ्या दिसतात. प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत मूळ बिंब एकच असलं तरी देखील चंद्र कलेकलेनी वाढत जाताना दिसतो. परी सीनाने लेवे जैसे चंद्री नाही, पण हे जे वेगवेगळे आकार आहेत ते प्रत्यक्षतः चंद्राच्या ठिकाणी नसतात. तैसी सीनानी चारी पदे, एका ओवीमध्ये चार पद येतात. ओवी ज्ञानेशांची असंच म्हटलेलं आहे. ही जी ओवी चार पद आहेत, तर खरं म्हणजे तीन पद आणि पुढचं चौथं हे साडेतीन मात्रा. साडेतीन मात्रांचा ओवीबद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरी सोडली तर कुठलाच नाही. त्याची प्रत्येक पद वेगवेगळी असतील, त्या पदांच्या मध्ये दंड दिलेले असतील, त्यामुळं ती चार पद स्पष्ट वेगळेपणाने समजतात. तैसी सीनानी चारी पदे श्लोक, पण श्लोक मात्र एकच असतो. पद जरी चार असली तरी श्लोक एक असतो आणि त्या श्लोकाचा आशय एक असतो. चार पदांमध्ये चार वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या नसून चार पदांमध्ये एकच भूमिका मांडलेली असते. श्लोक तो श्लोकावच्छेदे अध्यावो, आणि वेगळे वेगळे श्लोक एका अध्यायामध्ये जरी असले तरी अध्यायाचा विषय एकच असतो. श्लोकामध्ये विविध तर्कांनी एकच अध्याय सांगितलेला असतो, त्या अध्यायाचा जो संदेश असतो तो संदेश एकच असतो. आणि अध्यावो अध्याय भेदे गमे कीर, आणि हे अध्याय देखील पहिला दुसरा तिसरा चौथा सतराव्या अध्यायापर्यंत हे वेगळे वेगळे आहेत असं दिसेल, खरोखर दिसेल। परिप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी, पण याच्यामध्ये मूळ प्रमेय जे सांगितलेलं आहे, सिद्धांत जो सांगितलेला आहे, ते सिद्धांत वेगळे वेगळे स्वरूपाने सांगितलेले नाहीत, त्या सिद्धांतांना वेगळं वेगळं रूप दिलेलं नाही। नाना रत्नमणी दोरी एकची जैसी, अनेक रत्न असलेला हार जो असेल त्या हारामध्ये सूत्र तंतू दोरी जशी एकच असते, मणी वेगळे वेगळे दिसतील, रत्न वेगळी वेगळी दिसतील, तसे हे सतराध्याय आतापर्यंत झालेले सतरा रत्न जरी असले तरी एकाच सूत्रात ओवलेले आहेत। यांच्यामध्ये अध्याय भेद जरी असले तरी देखील सिद्धांत एकच सांगितलेला आहे, एकच सिद्धांत सगळ्या सतरा अध्यायामध्ये गुंफून दिलेला आहे। परिप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी एकची जैसी, मोतीये मिळोनी बहुवे, एका वळीचा पाडू आहे। अनेक प्रकारचे मोती, अनेक रंगांचे मोती, बहु प्रकारचे मोती असे एकत्र करून ते एकाच हारात गुंफलेले असावेत, त्याची एका वळ केलेली असावी। परिशोभे रूप होये एकची तेथ, पण ती एकावळी असल्यामुळं, एकाच सूत्रामध्ये ते गुंफलेले असल्यामुळं, एकाच हारामध्ये ते असल्यामुळं, तो हार एकत्रितपणे वेगवेगळी रत्न असली तरी देखील, वेगवेगळे मणी असले तरी देखील, एकाच रीतीने शोभायमान होतो। फुला फुलसरा लेख चढे, फुला फुलांमध्ये फरक आहे। द्रुती दुजी अंगुळी न पडे, पण त्यांच्यामध्ये जो सुगंध आहे तो सुगंध एकच असतो। श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे, आणि मोती जसा लाल असावा, हिरवा असावा, पिवळा असावा, केशरी असावा, निळा असावा, तशी फुलंही अनेक असली तरी त्यांच्या आत जो गंध आहे त्या सगळ्यांना सुगंध म्हणण्याची प्रथा आहे। श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे, तसे हे श्लोक अधिपद, मग श्लोक, मग श्लोकांचा मिळून अध्याय आणि अनेक अध्याय, हे त्याच प्रकाराने या अध्यायांकडे पाहावं, या उपक्रमाकडे पाहावं। सात शते श्लोक अध्याय अठरांचे लेख, परी देव बोलिले एक जे दुजे नाही, म्हणून 700 श्लोकांमध्ये ही भगवद्गीता आणि 18 अध्यायामध्ये विभागलेली असली तरी देखील, देव बोलिले एक, पण देवांनी एकच गोष्ट सांगितली, जे दुजे नाही, इथं द्वैत नाही, एकच परमात्मा भरून राहिलेला आहे, अशी असं तत्वज्ञान भगवंतांनी सांगितलं। अविद्यानाशु हे स्थळ, तेने मोक्षोपादान हे फळ, दोहीसी केवळ साधन ज्ञान, इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अविद्येचा नाश व्हावा, त्या योगाने मोक्ष प्राप्त व्हावा, आणि हे अविद्येचा नाश आणि मोक्ष प्राप्ती याच्याकरता ज्ञान हेच साधन आहे, एवढीच एक गोष्ट नाना प्रकारांनी इथं विशद करून सांगितलेली आहे. सगळ्या ग्रंथ विस्तारामध्ये एवढी एकच गोष्ट सांगितलेली आहे. सात शते श्लोक अध्याया अठरांचे लेख परी देव बोलिले एक जे दुजे नाही आणि म्याही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मीही निरूपण करत असताना न सांडोनी ते सोये, मी कुठेही ही कोर सोडलेली नाही. कुठेही निरूपण समय कसाही असला तरी देखील मूळ भगवंतांचं सूत्र काय आहे ते लक्षात ठेवूनच निरूपण केलेलं आहे. एखादी गोष्ट सांगायची म्हणजे कर्म सांगायचं तर मग सगळी गीता कर्माकडेच न्यायची असं मी केलेलं नाहीये. सगळी गीता भक्तीकडे न्यायची असं मी केलेलं नाहीये. सगळी गीता ध्यानाकडे न्यायची असं मी केलेलं नाहीये. सगळी गीता ही कोणत्या तरी एका शास्त्राला वाहिलेली केली आहे असं मी केलेलं नाहीये. उदाहरणार्थ मी सांख्यपर अर्थ काढावेत अशी गीता लिहिलेली नाहीये. मी द्वैती अर्थ काढावेत अशी गीता लिहिलेली नाहीये हे लक्षात ठेवलं, प्रत्येक वेळेला लक्षात ठेवलं. म्हणून असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर महाराजांनी जी गीता टीका केली, प्रसिद्ध ज्ञानेश्वरी या नावानी जी आहे, ती कुठल्याच बाजूला झुकलेली नाहीये. जसं भगवंतांनी समन्वयात्मक सांगितलं तसंच ज्ञानोबांनी समन्वयात्मक सांगितलं आणि हे सगळ्यांनी मान्य केलं. आणि म्याही न सांडून ते सोये ग्रंथ व्यक्ती केली आहे. हा ग्रंथ मी ते मूळ सूत्र न सोडता हा ग्रंथ मी प्रगट केला, व्यक्त केला. म्हणून कोणीही जरी तत्वज्ञ असले तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं म्हटलं की वादविवाद संपतो. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं कुंडलिनी योगावरचं निरूपण, कर्म मार्गाचं केलेलं निरूपण, राजयोगाच्या ध्यानाचं केलेलं निरूपण, विशेष करून नववा अध्याय सातवा अध्याय जिथं विभूती सांगितल्या थोड्या प्रमाणात, त्या विभूती सांगितल्यानंतर विज्ञान सांगत असताना परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे आणि त्या परमात्म्याचा अनुमान कधीही होता कामा नये असं नवव्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलं. आणि तो परमात्मा सर्व ठिकाणी म्हणजे मुख्यतः कुठं कुठं आहे याचं वर्णन दहाव्या अध्यायात केलं आणि ठळक ठळक विभूती सांगितल्यानंतर विश्वरूप सांगितलं. पण ते विश्वरूप दर्शन झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हे अदृष्टपूर्व असं विश्वदर्शन आहे आणि हे मत कर्मकृत मत परमो मत भक्ताः संगवर्जिताः निर्वैरस सर्व भूतेषु माझ्याकरता कर्म करणारा मीच परमगती आहे असं जीवनात समजून वाटचाल करणारा मत परमो मत भक्ता हा माझा भक्त होणारा संगवर्जित म्हणजे कर्माचा संघ कर्मफलाचा संघ देहाचा संघ हा सोडून कर्म करणारा संगवर्जित हा निर्वैर सर्व भूतेषु तसं सर्व जगताशी अविरोध प्रेमानी वागणारा, वैररहित भावनेनी वागणारा हा जो सिद्धांत सांगितला हा सगळ्या गीतेमध्ये तसाच सांगितला. यस माम एति पांडव, तोच मला येऊन मिळतो, अशी समन्वयात्मक गीता सांगितली. म्हणजे कर्म करायला अर्जुनाला सांगितलं आणि त्यापोटी केवळ युद्धासारखं कर्म करण्याच्या हेतूनी, त्याला युद्धाला लावण्याच्या हेतूनीच केवळ सांगितलं असं नाही, तर त्याला ज्ञान प्राप्त व्हावं, तो संघ विवर्जित व्हावा आणि मग त्यांनी करावं, मग प्रत्येकानेच आपलं कर्म करावं, ज्ञानाला प्राप्त व्हावं आणि कर्म करावं असा सिद्धांत सांगितला. केवळ कर्मप्रवृत्तीचा सिद्धांत नाही सांगितला, केवळ संन्यासाचा सिद्धांत नाही सांगितला. हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्याही आणि म्याही न सांडूनी ते सोये. तो हेतू जो आहे मूळ कथनाचा, तो मी मुळीच नजरेआड केला नाही. ग्रंथ व्यक्ती केली आहे, प्रस्तुत तेणे निर्वाहे निरूपणायिका, आणि प्रस्तुत निरूपण देखील त्याच बेताने तुम्ही ऐका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी 17वा अध्यावो पावता पुरता ठावो, जे संपता श्लोकी देव बोलिले ऐसे. 17वा अध्याय संपता संपता देव असं म्हणाले, अर्जुना ब्रह्मज्ञानाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी, कर्मे किजती तितुकी असंते होती, अश्रद्धया हुतम दत्तम तपस तप्तम कृतंचयत, असत इत्युच्यते पार्थ नच तत् प्रेत्यतो नो इह. 17व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, जे ब्रह्मनाम सांगितलं ओम तत् सत, या ब्रह्मनामाच्या विषयी बुद्धी सांडूनी आस्तिकी, आस्तिक बुद्धी सोडून देऊन अश्रद्ध राहून कर्मे किजती तितुकी असंते होती. जी कर्म केली जातात ती सगळी कर्म असंत होतात, अशाश्वत होतात, अज्ञानाची होतात. फार महत्वाचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीत केला. 17वा अध्याय त्याची सुरुवात होताना 16व्या अध्यायाच्या शेवटी, परत मी मागं चाललोय, पण 16व्या अध्यायाच्या शेवटी यस शास्त्र विधी मृत्सुज्य वर्तते कामकारत, शास्त्र विधीला सोडून, कारण तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी, असं 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं की शास्त्र प्रामाण्य म्हणजे गीताशास्त्र, शास्त्र म्हणजे गीताशास्त्र. हे जे शास्त्र आहे ते प्रमाण धरून कार्य काय आणि अकार्य काय याची व्यवस्थिती लावावी, काय करणीय आहे काय करणीय नाही हे शास्त्राला समोर ठेवून ठरवावं, फायद्याला समोर ठेवून नाही. शास्त्र प्रमाण असावं, शास्त्रांनी जे राज्य सोडावं असं सांगितलं ते राज्य देखील सोडावं असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना म्हणतात. शास्त्र म्हणेल जे त्यागावे ते राज्यही तृण मानावे. याचं कारण हे परमार्थाकरता चाललंय, जर शास्त्राप्रमाणे वर्तन असेल, म्हणजे गीताशास्त्राप्रमाणे वर्तन असेल तरच मोक्ष. थोड्या लाभाकरता जर शास्त्र सोडण्याची इच्छा झाली तर जन्ममृत्यूचं खंडन कसं होणार? ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी, म्हणून शास्त्राचं विधान काय आहे ते नीट लक्षात घेऊन कर्म करायला हवीत असं 16व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि 17व्या अध्यायामध्ये त्याला धरून अर्जुनाने प्रश्न विचारला की या शास्त्रविधीला सोडून जर एखाद्यानी कर्म केली पण त्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे तर त्या प्रश्नात असा पेच अर्जुनाने टाकलाय. शास्त्रविधीला तर सोडलेलं आहे पण श्रद्धापूर्वक तर कर्म करतो आहे, त्याची निष्ठा कशी म्हणायची, सात्विक राजस की तामस, असा प्रश्न या 17व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने भगवंतांना विचारला आणि त्याच्या उत्तरादाखल भगवंतांनी या 17व्या अध्यायामध्ये त्रिविध यज्ञ कसं, त्रिविध दान कसं, त्रिविध कर्म कसं, त्रिविध तप कसं याचं वर्णन केलं. सात्विक तप, राजस तप, तामस तप, सात्विक दान, राजस दान, तामस दान इत्यादी. आणि जे सात्विक जीवन आहे ते परमार्थाकरता अनुसरणीय आहे असं भगवंत म्हणाले. पण जे सात्विक जीवन आहे त्या सात्विक जीवनाने परमार्थ मिळत असला तरी देखील ते बेसिक क्वालिफिकेशन आहे. त्या जीवनाला धरून ओम तत्सत हे ब्रह्मनाम हवं, हा विवेक हवा असं भगवंत म्हणाले. म्हणजे ते कर्म करताना प्रारंभी, कर्माच्या प्रारंभी म्हणजे दिवसाच्या प्रारंभी परमात्म्याशी एकरूपता हवी, ओंकारानी ध्यानानी तो परमात्मा गोचर करायला हवा. आणि मग कर्म हे ईश्वर प्रेरित आहे, ईश्वर निर्मित आहे, माझा देह ईश्वर निर्मित आहे, इथं सगळंच ईश्वर निर्मित आहे, म्हणून कर्माचं फळ देखील जे आहे ते ईश्वर निर्मित आहे. म्हणून कर्म, कर्म करणारा देह, कर्म सामग्री, कर्मातून जे निष्पन्न होतं ते फळ, हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे असं भावावं. आणि असं भावणारा जो आहे तोही ब्रह्मस्वरूप आहे, सत्स्वरूप आहे असंही भावावं. यांनी कर्म करून म्हणजे सात्विक कर्ता जो आहे त्यांनी या एवढ्या पायऱ्या चढून कर्म जर केलं तर तो ब्रह्माला प्राप्त होतो, म्हणजे शांती समाधानाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणाले. आणि असं सांगून भगवंतांनी मात्र शास्त्रविधीला सोडून जर कोणी कर्म केलं तो भले श्रद्धेने युक्त असेल, अश्रद्धया हुतम म्हणजे काही हवन केलं, दत्तम दान केलं, तपस तप्तम कृतंचयत तप इत्यादी सगळं काही केलं, असत इति उच्यते, पण अश्रद्धेनी जर केलं असेल अश्रद्धेनी याचा अर्थच परमात्म्याला न जाणता कर्म, कर्म करणारा देह, कर्म सामग्री परमात्मनिर्मित आहे असं न समजता आणि कर्म करणारा जो मी आहे तो अंततः आत परमात्म स्वरूप आहे हे न समजता, याच्यावर श्रद्धा न ठेवता अशा अश्रद्धेनी जर केलं असेल तर असत इति उच्यते पार्थ, तर ते कर्म हे असतच होतं, असंत होतं. इथं त्यांनी असंत शब्द वापरलाय. अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी, आता या ओवीचा अर्थ तुम्हाला समजेल. कर्मे किजती तितुकी असंत होती, जेवढी जेवढी कर्म करू तेवढी सगळी नाशिवंतच होतात. कर्म नाशिवंत, कर्म करणारा आहे तोही पुनरपी जननम पुनरपी मरणम अशाच प्रकारे राहणारा, ते पुढे असं म्हणतात, नच तत् प्रेत्य नो इह, म्हणजे मृत्यूनंतर देखील त्याला विशेष गती वगैरे काही मिळत नाही, त्याची अधोगतीच होते, आणि नो इह म्हणजे इह लोकी देखील त्याला आनंद, समाधान, शांती, तृप्ती, प्रेम याच्यापासून तो वंचितच राहतो, त्याला इहही लाभत नाही, जे पैसे मिळतील त्याला, तो कदाचित सत्ताधीशी होईल, बाकी सगळं होईल, पण त्यांनी इह साधला असं होत नाही, शांती समाधानाखेरीज इह देखील नाही, आणि मग त्यांनी मृत्यूनंतर तर कशाची अपेक्षा करायला नको, कारण इथं जे आहे तेच मृत्यूनंतर आहे। हा 17वा अध्याय हा 7व्या अध्याय आणि 14व्या अध्यायाचं परिशिष्ट म्हणून आला, पण या 17व्या अध्यायामध्ये मुख्यतः हा संदेश भगवंतांनी दिला। अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी कर्मे कीजती तितुकी असंते होती, हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू। आपल्या डोळ्यासमोर येतं चित्र, उभं राहतं की विसृज्य सशरम चापम, धनुष्यबाण टाकून दिलेला अर्जुन भगवंतांसमोर गुडघ्यावर बसलेला आहे हात जोडून। भगवंत रथामध्ये धुरेला बसलेले आहेत, पुढे बसलेले आहेत, पण मागं वळून अर्जुनाकडे पाहून बोलत आहेत। आणि पहिल्या अध्यायापासून सुसंगत जे चार पदांमध्ये तेच श्लोकामध्ये, जे श्लोकामध्ये ते अनेक श्लोकांच्या अध्यायामध्ये एकच विषय, अनेक अध्यायांमध्ये मिळून एकच विषय, अशी सुसंगत गीता अर्जुनांनी ऐकलेली आहे। आणि भगवंतांचा हा निर्णय अर्जुनांनी ऐकला, ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी, अश्रद्ध राहून ब्रह्मनामाच्या ठिकाणी कर्मे कीजती तितुकी असंते होती, ते अर्जुनाला एकदम पटलं की या बोधानेच कर्म करायला पाहिजेत असं अर्जुनाला वाटलं, हे पटलं। हा ऐकोनी देवाचा बोलू हात जोडून बसलेला अर्जुन उपदेश ग्रहण करत असताना अर्जुना आला डोलू, अर्जुन डोलायला लागला असं वर्णन केलंय। किती सुंदर आहे, डोळे मिटले नसतील एक वेळ, कधी कधी डोळे उघडे ठेवून कृष्णाकडे पाहत असेल, असं करत असेल, काय सांगितलं हे। म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देवो, म्हणून जो केवळ कर्मनिष्ठ कर्मठ आहे, ज्ञान वगैरे लक्षात न घेता कर्म करण्याचा आग्रह धरतो, त्याला मळू ठेविला देवो, देखो पहा पहा देवांनी केवळ जे कर्म करा म्हणतात त्यांना दोष दाखवलाय, केवळ कर्म करण्यामध्ये काही फायदा नाहीये असं म्हणतायत देव, केवळ कर्मनिष्ठ असणं हा दोष आहे असं, कारण कर्मनिष्ठ केवळ असणारा त्याची जी कर्माची निष्ठा आहे त्याचं शरीर धड असतं तोपर्यंत, जरा इकडं तिकडं झालं तर कर्माची निष्ठा नाही काही नाही। पण बोधाची गोष्ट अशी आहे की बोध अखेरपर्यंत साथ देतो, ब्रह्मनाम जे आहे त्या ब्रह्मनामासहित कर्माचा हा उपयोग आहे, आणि या ब्रह्मनामामध्ये सगळी गीता समाविष्ट झालेली आहे, मी मागं म्हणजे 15 वर्षांपूर्वी नामस्मरणाविषयी सांगत असताना ब्रह्मनाम सांगायला सुरुवात केली आणि ब्रह्मनाम सांगता सांगता सगळी गीता सांगावी लागली. असं लक्षात आलं की हे ब्रह्मनाम सगळ्या गीतेत भरलेलं आहे. त्याच्यावरून तो गीता दर्शन ग्रंथ झाला. देव असं म्हणाले की जो नुसता कर्मनिष्ठ आहे त्याचं कर्मनिष्ठ नुसतं आहे असं म्हणणं हा एक प्रकारे दोषच आहे असं देवांनी दाखवून दिलं. कोणी कोणी म्हणतात ना आम्हाला आपली चांगली कर्म करायला बस, तुमचा तो परमार्थ वगैरे आम्हाला काही नाही, आम्ही आपले खरे बोलतो, खरं वागतो, कोणाला फसवत नाही, कोणाच्या अध्यात्मध्यात नसतो, हाच आमचा परमार्थ आहे. तुमचा परमार्थ तसा असेल भगवंतांनी सांगितलेला तसा नाहीये. आणि तुम्ही जर म्हणत असाल की हाच परमार्थ आहे तर तुम्हाला जरा थोडंसं कमी माहिती आहे. तो अज्ञानांधू तव बापुडा ईश्वरचू ईश्वरूची न देखे एवढा तेथ नामची एक पुढा का सुझे तया. जो केवळ कर्मनिष्ठ आहे असं म्हणतो, कर्माची प्रेरणा ही फळाचीच प्रेरणा असते. फळाची प्रेरणा ही अज्ञानाचीच प्रेरणा असते. तो अज्ञानांधू तव बापुडा, जो केवळ कर्माला महत्व देतो असं म्हणतो, तो कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने अज्ञानीच असतो. ईश्वरूची न देखे एवढा, परमात्मा अव्यक्त अचिंत्य अविनाशी त्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली, त्याच्यापासून कर्म निर्माण झाली, ती कर्म करणारा मी त्याच्यापासून निर्माण झालो आणि ईश्वर विविध प्रकारची कर्म आणि त्याचा कर्ता हे मिळून एक परमात्मा आहेत. असा सर्वव्यापी परमात्मा न पाहणारा तो अज्ञानांधू तव बापुडा, तो बापुडा आहे, तो पामर आहे. तेथ नामची एक पुढा का सुझे तया. असं असल्यामुळं हे नाम पुढारी करून या नामाचा विवेक धरून म्हणजे परमात्मा कर्म आणि कर्म करणारा यांची वस्तुस्थिती एक परमात्माच आहे हे लक्षात न घेता जो कर्म करतो त्याला हे तेथ नामची एक पुढा का सुझे तया. या ब्रह्मनामामुळं हे श्रद्धेनी घ्यावं आणि कर्म करावीत हे त्याला कसं समजणार असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि रजतमे दोन्ही गेली या विण श्रद्धासानी 17 अध्यायामध्ये रज आणि तम याचं वर्णन जरी केलेलं असलं तरी रज तम गेल्याखेरीज रज तम असणारी श्रद्धा ही हीनच श्रद्धा आहे. विचारतात ना की शास्त्रविधीला सोडून पण श्रद्धा आहे असं जे पूजन आहे तर ते पूजन सात्विक की राजस की तामस. रजतमे दोन्ही गेली या वीण श्रद्धा सानी ते का लागे अभिधानी ब्रह्माची आहे. ते ते ब्रह्म प्राप्त करण्यासाठी कशी ती श्रद्धा योग्य होईल? शास्त्र प्रमाण धरून सत्वभावानी सत्वभावाच्याही पुढे जाऊन ब्रह्मनामासहित म्हणजे परमात्म्याची वस्तुस्थिती ध्यानी घेऊन जर कर्म केली तरच ब्रह्म प्राप्त करायला तो योग्य होईल। मग कोता खेव देणे, वेळ संपली, पुढच्या वेळेला बघू, कारण ही एक ओवी घेतली की तीन मिनिटं गेली समजा, तरी वाचतो तर आता। मग कोता खेव देणे वारतेवरील धावणे सांडी पडे खेळणे नागिणीचे ते, हे तुम्हाला वाचल्या वाचल्या मी समजलं नाही हे मला कळतंय, याचं निरूपण करायला लागेल म्हणून तर म्हणलं पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 हरि। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।